30 1659 अफजल खानाचा वध. वाईजवळ 32,000 सैन्य घेऊन आलेल्या अफजलाविरुद्ध थेट लढणे अशक्य होते आणि त्याच्याशी समेट करणे सुद्धा अत्यंत धोक्याचे होते. आधीही त्याने भेटीच्या नावाखाली केलेले
सॅम्पल कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू.